camera.
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा. मी तुम्हाला सांगितलं होतं की होणार आहेत फेमस एव्हरग्रीन ऍक्ट्रेस किशोरी शहाणे मॅम सोबत, आणि किशोरी मॅम सुद्धा त्यांच्या घरूनच गप्पा मारणार आहेत आपल्या सोबत. सो त्या आता फोन लाईन वर आहेत. हॅलो किशोरी मॅम.
हाय आकांक्षा, कशी आहे?
मी मजेत, तुम्ही कशा आहात?
मस्त मस्त.
आता ऑलमोस्ट 1.5 महिना होऊन गेलाय, सगळे घरी आहेत. पण मला हे विचारायचं होतं की आता बाकी कामं तर सुरूच आहेत, पण काय नवीन गोष्टी तुम्ही करताय सध्या घरी?
कामं सुरू आहेत पेक्षा म्हणजे ऍक्च्युली वेगळंच रुटीन आता तयार झालेलं आहे. एरवी तसं शूटिंगची धावपळ वगैरे असायची, पण आता घरातल्या गोष्टी आणि घराशी निगडीत गोष्टी यांच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि फॉर्च्युनेटली आम्ही लॉकडाऊनचं अनाऊन्समेंटच्या आधी फार्म हाऊसला आलो होतो माझ्या इकडे मुळशी तालुक्यात फार्म हाऊस आहे आमचं. तर इथं आल्यामुळे काय अजूनच वेगळं रुटीन झालंय, म्हणजे इथं भाजीपाला लावलाय, कुठं वांगी येतात, कुठं मेथी, पालेभाजी, मिरच्या, हे ते वगैरे जे पण आपलं किचन गार्डन सारखं आहे बरंच, तर त्याची देखभाल करणं, पाणी घालणं, थोडस रोईंग स्वीपिंग करणं, त्यानंतर मग जेवण बनवणं आणि फॅमिली बरोबर जेवायला बसणं, म्हणजे ते फारच क्वचित घडतं एव्हरी रुटीन मध्ये. सगळे एकत्र आम्ही जेवतो, व्यवस्थित गप्पा मारतो.
93.5 रेड FM बजाते रहो.